आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. विकसीत भारताच्या उबारणीच्या दिकेन पहिले पावल गावांचो विकास करपाची गरज आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अधोरेखित केला. भारतीय जनता पक्षान आपल्या खासदारांक व्हीप जारी करून आज लोकसभेत हजर रावपाचे निर्देश दिल्यात. संरक्षण मंत्रालयान 54,000 कोटी रुपयांची लष्करी आनी हवाई संरक्षण उपकरणां खरेदी करपा खातीर मान्यताय दिल्या. पेन्शन निधी नियामक आनी उदरगत प्राधिकरण PFRDA'न एकीकृत पेन्शन येवजण UPS चालीक लावपा खातीर नेम जारी केल्यात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेन EPFO'न अंदू जानेरान 17,89,000 वांगडी जोडले. SRFI इंडियन टूर 2025 स्कॉश फायनलीन आज भारताची आकांक्षा सालुंकेन भारताचीच अनाहत सिंग हांचे मदी खेळ जातलो. आता पुराय खबरो. विकसीत भारताच्या उभारणीच्या दिकेन पहिले पावल म्हणून गावांचो विकास करपाची गरज आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अधोरेखित केला. गुजरातांतल्या भरवड समाजाच्या बावलियाली धामान जाल्ल्या कार्यावळी वेळार व्हिडिओ संदेशान प्रधानमंत्री मोदी हांणी सामुहीक यत्नांच्या म्हत्वाचो उल्लेख केलो. समाजांक सशक्त करपा खातीर शिक्षणान अत्याधुनीक पद्दतीचे म्हत्व प्रधानमंत्र्यांनी उक्तायले. मोदी हांणी चले आनी खास करून चलयांक शिक्षणीक मळार उत्कृष्ट कामगिरी करपाक आनी घटमूट समाजाच्या निर्मितीन योगदान दिवपाचे आवाहन केले. भरवड समाजाच्या सेवा समर्पणाचे सैमाचो मोग आनी गौरक्षणाच्या प्रतिबद्धतेचे कौतुक ताणी केले. भारतीय जनता पक्षान आपल्या खासदारांक व्हीप जारी करून आज लोकसभेत हजर रावपाचे निर्देश दिल्यात. सभाघरान केंद्रीय अर्थसंकल्पा संबंधी वेगवेगळ्या मंत्रालयांच्या अनुदान मागण्यांचेर मतदान करपाची शक्यताय पळोवन व्हीप जारी केल्या. सरकारान T-90 टँक खातीर 1,350 हॉर्स पॉवर इंजिन, वरुणास्त्र टॉर्पेडो आनी एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल एअरक्राफ्ट सिस्टम खरेदी करपाक मान्यताय दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या अध्यक्षतेखाला काल जाल्ल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बसकेन ही मान्यताय दिल्या. हे खरेदीचेर 54,000 कोटी रुपया परस चड डेस्पेस जातलो. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण भारतीय सैन्या खातीर T-90 टँकांचे सध्याचे 1,000 हॉर्स पॉवर इंजिनांक अपग्रेड करपा खातीर 1,350 हॉर्स पॉवर इंजिन खरेदी करतले. हाका लागून झुजाच्या क्षेत्रान खास करून उंचायेचेर आशिल्ल्या वाठारांनी ह्या टँकांची गतीशीलता वाढटली. भारतीय नौदला खातीर झुजारी वरुणास्त्र टॉर्पेडोच्या खरेदीक परिषदेन मान्यताय दिली. वरुणास्त्र टॉर्पेडो हो नौदल विज्ञान आनी तंत्रज्ञान प्रयोगशाळेन विकसीत केल्लो स्वदेशी बनावटीचो जहाजावेल्यान सोडपी एनटी सबमरीन टॉर्पेडो. तशेंच भारतीय वायुसेने खातीर एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल एअरक्राफ्ट सिस्टम खरेदी करपाक परिषदेन मान्यताय दिल्या. 450 अब्ज डॉलर्सचे सेवा निर्यात लक्ष्य साध्य करपा खातीर सरकार आनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडल्यान सामूहिक वचनबद्धतेचे आवाहन वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी केला. नवी दिल्लीन जाल्ल्या नॅसकॉम ग्लोबल समीट 2025 उक्तावणाच्या अधिवेशनात उलयतना ताणी विश्वास उक्तायलो की भारताची सेवा निर्यात 2025-26 वर्सा वेपारी निर्याती परस चड आसूं येता. तातूंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीचेर आसतले. अंदू सेवा निर्यात 380 अब्ज डॉलरा वेल्यान 385 अब्ज डॉलर मेरेन वाढूंक शकता अशें गोयल हांणी सांगले. पेन्शन निधी नियामक आनी उदरगत प्राधिकरण म्हळ्यार PFRDA'न एकीकृत पेन्शन येवजण UPS चालीक लावपा खातीर नेम जारी केल्यात. हाचे आदीन केंद्र सरकाराच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPSा खाला आसपाव आशिल्ल्या कर्मचाऱ्यां खातीर अंदू जानेरान अधिसुचोवणी जारी केल्ली. एकत्रित पेन्शन येवजणे संबंधित नेम फुडल्या महिन्याच्या 1 तारखेसावन लागू जातले अशें PFRDA'न सांगला. केंद्र सरकाराच्या 3 वर्गांतल्या कर्मचाऱ्यांक च्या नोंदणी खातीर हे नेम प्रभावी थारतले. सरकारान अन्न प्रक्रिया क्षेत्रा संबंधित आपल्या वेगवेगळ्या येवजण्या खाला 1,100 वयर मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक मान्यताय दिल्या, जाका लागून 5 लाखावयर शेतकारांक फायदो मेळटलो. हे येवजण्यांनी प्रधानमंत्री किसान संपदा येवजण, अन्न प्रक्रिया उद्देगा खातीर उत्पादन संबंधित प्रोत्साहन येवजण आनी केंद्र प्रायोजित PM फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायज येवजण हांचो आस्पाव जाता. अन्न प्रक्रिया उद्देग राज्यमंत्री रवनीत सिंग हांणी काल लोकसभेत एका लेखी जापेन ही माहिती दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेळान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द EDM चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेन म्हळ्यार ईपीएफओन अंदू जानेरान 17,89,000 वांगडी जोडले. डिसेंबर 2024 तुळेन एकूण सदस्य संख्येन ही 11.48% वाढ जाल्या. कामगार आणि रोजगार मंत्रालयान ही वाढ रोजगार संधी वाढिल्ल्यान कर्मचाऱ्यांक मेळपी लाभाविशी वाढिल्ली जागृकता आणि ईपीएफओन राबयल्ल्या परिणामकारक संपर्क उपक्रमांक लागून जाल्या असे सांगले. ईपीएफओच्या म्हणण्याप्रमाण जानेर 2025 वर्षा सुमार 8,23,000 नवे वांगडी जोडले. नव्या पेरोल डेटा प्रमाण 18-25 वर्षा पिरायेच्या गटान 4,70,000 नवे वांगडी जोडले. तशेंच ह्याच म्हयन्यान सुमार 2,17,000 नवे बायलो वांगडी सामील जाल्ल्याचे आकडेवारींतल्यान स्पश्ट जाला. भारत सेवा क्षेत्रान प्रशंसनीय काम करता आणि आता ताणे उत्पादन राष्ट्र जावपाचो यत्न करपाक जाय अशें इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भर दिला. काल सांजवेळा नवी दिल्लीन जाल्ले इंडियन वेब ब्राउजर डेव्हलॉपमेंट चॅलेंज आनी चिप्स टू स्टार्टअप कार्यावळीच्या पुरस्कार सुवाळ्यांत ते उलयताले. वैष्णव हांणी पारंपारीक दृश्टीकोनात बदल घडोवन हाडपाची गरज अधोरेखित केली. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र खूप बळिश्ट असा. ताची येणावळ 282 अब्ज डॉलर्स परस चड असा आणि आता मेरेन सेवांचे लक्ष केंद्रित केला असे वैष्णव हांणी सांगले. भारत सरकार सॉफ्टवेअर उत्पादनां विकसित करपा खातीर स्टार्टअप शैक्षणिक संस्थांक प्रोत्साहन दिता आणि भारतात उत्पादन तयार करपी राष्ट्र विकसित करपाचो हेतू असा असे ताणी सांगले. जोहो कॉर्पोरेशनाक विजेतो घोषित केलो. स्टार्टअप टीम पिंग पहिला उपविजेतो आणि टीम अजना दुसरा उपविजेतो ठरलो. वेचणुकेची प्रक्रिया घटमूट करपा खातीर फाटल्या महिन्यात जायती पावलां उबारल्यात असे वेचणूक आयोगान सांगला. सुमार 1 कोटी वेचणूक कर्मचाऱ्यांची क्षमता वाढोवपा खातीर सतत डिजिटल प्रशिक्षणाची येवजण आखल्या. आतां वेचणूक नोंदणी अधिकारी, जिल्हो वेचणूक अधिकारी, मुखेल वेचणूक अधिकारी या पावण्यावेल्या वेचणूक अधिकाऱ्या वांगडा सुमार 5,000 सर्वपक्षीय बसकांनी राजकीय पक्षांनी वांटो घेवपाचो आस्पाव जाता. 26वे मुखेल वेचणूक आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्या उपरांत एका महिन्या भितर ज्ञानेश कुमार आणि सगळ्या मतदारांचो सहभाग सुनिश्चित करपा खातीर वेचणूक आयुक्तांसहित पुराय वेचणूक यंत्रणा बीएलओ पावण्या मेरेन सक्रीय केल्या असे आयोगान सांगले. आज चेन्नईत एसआरएफआय इंडियन टूर 2025 कोशाच्या फायनलीन भारताची आकांक्षा सालुंकी आणि भारताचीच अनाथ सिंग हांचे मदीं खेळ जातलो. ही मॅच दनपारा 2:30 सुरू जातली. आकांक्षान जोशना चिनप्पाक हरवून फायनलीन आपली सुवात सुरक्षित केली. त्याला 17 वर्षा पिरायच्या अनाहटान दक्षिण आफ्रिकेच्या हॅली वॉर्डाक उपांत्य फेरयेन हरयले. आज दादल्यांच्या फायनलीन भारताचो वीर चोटारानी आणि फ्रान्साचो मेलविल स्किमनिको हांच्या मदीं खेळ जातलो. मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीएन काल क्रिकेटांचे दिग्गज दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलोजी हांका तांच्या खेळांतल्या असाधारण योगदाना खातीर प्रतिष्ठित जीवन गौरव पुरस्कारान सन्मानित केले. वेंगसरकर आणि एडुलोजी हांणी मुंबई आणि भारतीय क्रिकेटान फक्त खेळगडे म्हणून न्हय तर प्रशासक म्हणूनही मुखेल योगदान दिला. मुंबईच्या बीकेसींतल्या शरद पवार इनडोर क्रिकेट अकादमी आणि मनरिजवन केंद्रान जाल्ल्या वर्सुकी पुरस्कार कार्यावळीत त्यांचा भोवमान झाला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. विकसित भारताच्या उभारणीच्या दिकेन पहिले पाऊल गावांचो विकास करपाची गरज आशिल्ल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अधोरेखित केला. भारतीय जनता पक्षान आपल्या खासदारांक व्हीप जारी करून आज लोकसभेत हजर राहपाचे निर्देश दिल्यात. पेन्शन निधी नियामक आणि उदरगत प्राधिकरण पीएफआरडीएन एकीकृत पेन्शन येवजण युपीएस चालीक लावपा खातीर नेम जारी केल्यात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेन ईपीएफओन अंदू जानेरान 17,89,000 वांगडी जोडले. एसआरएफआय इंडियन टूर 2025 कोशाच्या फायनलीन आज भारताची आकांक्षा सालुंके आणि भारताचीच अनाहत सिंग हांच्या मदीं खेळ जातलो. इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 5:30.